नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ऑपरेशन सिंदूरनं भारताच्या संरक्षण धोरणात एक नवीन रेषा आखली असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. बिहारमधल्या गयाजी इथं आज 13,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारतात दहशतवादी हल्ले करून कोणीही पळून जाऊ शकणार नाही असं पंतप्रधान म्हणाले.
पाकिस्तान की एक भी मिसाइल हमें नुकसान नहीं पहुंचा पाई. ऑपरेशन सिंदूर ने भारत की रक्षा नीति की नई लकीर खींच दी है. अब आतंकवादी चाहे पाताल में क्यों न छिप जाए, भारत की मिसाइलें उन्हें दफन करके रहेगी.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कायदा करणार असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. गयाजी ते दिल्ली दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस आणि वैशाली कोडरमा दरम्यान बौद्ध सर्किट रेल्वेलाही त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. पंतप्रधान यानंतर पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार असून कोलकाता इथं कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करणार आहेत. तसंच कोलकाता इथं 5,200 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक पारित झाल्यानंतर ड्रीम स्पोर्ट्स, गेम्स क्राफ्ट, मोबाईल प्रीमियर लीग आणि जूपी सारख्या कंपन्यांनी आर्थिक देवाणघेवाणीवर आधारित खेळांवर बंदी आणण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक लाभासाठी पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या सर्व खेळांवर बंदी घालण्याची तरतूद या विधेयकात आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली एनसीआर परिसरातल्या भटक्या कुत्र्यांसंदर्भात यापूर्वी दिलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयानं बदल केला आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया यांनी रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण करून त्यांना पुन्हा त्यांच्या भागात सोडण्याचे आदेश दिले आहेत. भटक्या कुत्र्यांना श्वान आसरा केंद्रात पाठवण्याचा आधीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. रेबीजग्रस्त किंवा आक्रमक कुत्र्यांना श्वान आसरा केंद्रात ठेवलं जाईल. या निर्णयामुळे जनावरांचं कल्याण आणि सार्वजनिक सुरक्षेचं संतुलन राखण्यास मदत होईल असं न्यायालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी आज उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मनोहरलाल, अर्जुनराम मेघवाल, हर्ष मल्होत्रा यांच्यासह दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानातले खासदार यावेळी उपस्थित होते. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी या खासदारांनी राधाकृष्णन यांना शुभेच्छा दिल्या. छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्रानं अलीकडेच झालेल्या जमीन वाटप समितीच्या बैठकीत अनेक कंपन्यांना औद्योगिक भूखंड वाटप करण्यास मान्यता दिली आहे. विशेष अन्न घटक, कागद उत्पादनं, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, रस्ते बांधकाम उपकरणं आणि मिश्र धातू कास्टिंग यासारख्या प्रकल्पांना ही मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पांमध्ये 200 कोटीहून अधिक गुंतवणूक होणार असून 1,000 पेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात पूरग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या हळद, केळी, सोयाबीन आणि ऊस आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शासन आणि प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. गंगापूर इथं पुरात अडकलेल्या 8 नागरिकांचीही दानवे यांनी भेट घेतली. पोळ्याचा सण आज साजरा होत आहे. वर्षभर शेतात राबवणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. बैलांना धुवून शिंगाला रंग लावून आकर्षक झुली, रंगीबेरंगी सजावट करून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. शेतकऱ्यांच्या घरातील सदस्य असल्याचं मानत घरी आल्यानंतर सर्वजण बैलांची पूजा करतात. पालघर जिल्ह्यातल्या बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या मेडली फार्मास्युटिकल कंपनीत वायू गळती होऊन 4 कामगारांचा मृत्यू झाला. काल दुपारच्या सुमारास या कंपनीत अल्बेंडाझॉल या औषधाचं उत्पादन घेत असताना नायट्रोजन रिएक्शन टँकमध्ये गॅस गळती झाल्यानं हा अपघात घडला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 96% गेला आहे. धरणात सध्या 62,284 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून 47,160 घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीच्या काठावर असलेल्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नाथसागर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात असलेली लहान मोठी 25 धरणं, बंधारे जवळपास पूर्ण भरले आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10